Mom deserves the best, and there's no better place to shop for Mother's Day than Whole Foods Market. They're your destination for unbeatable savings, from premium gifts to show-stopping flowers and irresistible desserts. Start by saving 33% with Prime on all body care and candles. Then get a 15-stem bunch of tulips for just $9.99 each with Prime. Round out Mom's menu with festive rosé, irresistible berry chantilly cake, and more special treats. Come celebrate Mother's Day at Whole Foods Market.
At Evernorth Health Services, we believe costs shouldn't get in the way of life-changing care, and we're doing everything in our power to make it possible. Behavioral health solutions that also keep your projections at their best? It's possible. Pharmacy benefits that benefit your bottom line? It's possible. Complex specialty care that cares about your ROI? It's possible. Because we're already doing it, all while saving businesses billions. That's Wonder made possible. Learn more at evernorth.com/wonder.
ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
छत्रपति शिवाजी महाराजांचे किल्ले, लेखिका मनाली काळे, भाग तिसरा, पन्हाळा। तोफ अजून झाली नाही, मग हा बाजी पडतोच कसा? पन्हाळा किल्ला डोळ्यासमोर आला की हे अजरामर झालेले बाजी प्रभू देशपांडे यांचे शब्द मनात घुमत राहतात। महाराज तर पराक्रमी होतेच, मात्र त्यांना साथ लाभली होती बाजी प्रभू देशपांडे यांच्यासारख्या स्वराज्याच्या शिलेदारांची। पावन खिंडीत शत्रूला रोखून धरताना बाजी प्रभू देशपांडे यांच्या अंगात जणू वीरश्री संचारली होती। शरीरावर नवी जखम होण्यासाठी जागा उरली नव्हती, आणि तरीही तोंडानं त्यांचा एकच घोष सुरू होता, तो फाजून झाली नाही मग हा बाजी पडणार नाही। बाजीप्रभूंनी महाराज सुखरूपपणे गडावर पोहोचेपर्यंत घोडखिंड लढवली होती। त्यांच्या आणि त्यांच्या मुठभर मावळ्यांच्या रक्तानं ती खिंड पावन झाली, आणि म्हणून आज तिला पावन खिंड म्हणून देखील ओळखलं जातं। हा गौरवशाली इतिहास मिरवणारा किल्ला म्हणजे पन्हाळा। आज किल्ल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा आहे। आजही डोळे दिपून जावे असा त्या पुतळ्याचा रुबाब आहे। किल्ल्यावर पाहण्यासारखं दुसरं स्थळ म्हणजे राजवाडा। हा राजवाडा राणी ताराबाई यांचा आहे। इथूनच राणी ताराबाई यांनी आपला राज्यकारभार चालवला होता। वाडा एकदम बघण्यासारखा आहे व त्यातील देवघर अगदी सुंदर आहे, पण आता तिथे पन्हाळा हायस्कूल आहे। राजवाड्यातून बाहेर निघाल्यावर नेहरू उद्यानाकडे चालत गेल्यावर खालच्या बाजूस जे मंदिर लागते ते महालक्ष्मी मंदिर होय। हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे असे म्हटले जाते, कारण की याच्या बांधणीवरून ते साधारणपणे 1000 वर्षांपूर्वीचे असावे असे अंदाज लावले जाते। राणी ताराबाईंच्या वाड्यावरून समोर गेल्यावर सज्जा कोठी इमारत दिसते। याच इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्त खलबती याच इमारतीमध्ये चालत ही वाट गडाखाली उतरते। याच वाटेचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरचा वेढा तोडण्यात यशस्वी झाले। हीच वाट विशाळ गडावर जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना उपयोगी पडली। याच वाटेनं 45 मैलांचे अंतर कापून छत्रपती शिवाजी महाराज विशाळ गडावर सुखरूप पोहोचले। अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला होय। इथेच गंगा, यमुना, सरस्वती यांसारखे 3 धान्य कोठारे आहेत। या 3 धान्य कोठारांमध्ये 25,000 खंडी धान्य साठवून ठेवता येत असे। या धान्य कोठारांमध्ये मुख्यतः वरी नागली आणि भात धान्य असायचे। 4 दरवाजा पूर्वेकडील महत्वाचा दरवाजा होय। इसवी सन 1844 मध्ये हा दरवाजा इंग्रजांनी पाडून टाकला। 4 दरवाजाला लागूनच शिवा काशीद यांचा पुतळा आहे। होता जीवा म्हणून वाचला शिवा, म्हणतात तेच हे शिवा काशीद। दिसायला महाराजांसारखे होते, म्हणून शत्रूची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी महाराजांना मदत केली होती। तलावाच्या जवळच सोमेश्वर मंदिर आहे. सोमेश्वर मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या संपूर्ण मावळ्यांनी लक्ष चाफ्याची फुले वाहिली होती. सोमेश्वर तलावापासून थोडे समोर गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची समाधी ही रामचंद्रपंत अमात्य यांची आहे व बाजूची समाधी त्यांच्या पत्नीची आहे. गडावर छत्रपती संभाजी महाराजांचे देखील एक छोटेसे मंदिर आहे. संभाजी महाराजांनी देखील पन्हाळ गडावर काही काळ व्यतीत केला होता, त्याचीच साक्ष हे मंदिर आहे. पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरबार म्हणजे तीन दरवाजा होय. एका पाठोपाठ तीन दरवाजे असल्यामुळे शत्रूला आत येणे सोपे नव्हते. इसवीसन 1676 मध्ये कोंडाजी फर्जंद यांनी 60 मावळ्यांसोबत हा किल्ला जिंकला होता. 2 मार्च 1660 मध्ये सिद्धी जोहर यांनी पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला. पन्हाळ गडाचा इतिहास देखील या गडा इतकाच भव्य आहे. अनेक कथा, अनेक लढाया आणि अनेक सैनिकांच्या बलिदानानं पन्हाळ गडचा इतिहास नटलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया किल्ले पन्हाळ्याच्या गौरवशाली इतिहासाबद्दल. महाराजांच्या कट्टर शत्रूंपैकी एक म्हणजे सिद्धी जोहर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरचा वेढा तोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. नेताजी पालकर यांनी बाहेरून सिद्धी जोहरचा वेढा फोडण्यात ते सुद्धा अयशस्वी ठरले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गड सोडण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी गुप्तहेरचे प्रमुख बहिर्जी नाईक यांना कामगिरी सोपवली. बहिर्जी नाईक यांनी विशाळगड पर्यंतच्या वाटेचं नियोजन केलं. दिवस ठरला व छत्रपती शिवाजी महाराज 600 बांदल मावळ्यांच्या सोबत आणि शिवागाशीत दुसऱ्या पालखीत बसून निघाले. काही वेळानंतर दोन्ही पालख्या वेगळ्या दिशेनं धावू लागल्या. थोडा वेळ झाल्यानंतर शिवाकाशीत यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सिद्धी जोहरच्या सैनिकांनी पकडले. शिवाकाशीत अगदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सिद्धी जोहरच्या समोर उभे राहिले. परंतु सिद्धी जोहर यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिले नव्हते म्हणून आणि शिवाकाशीत हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत असल्यामुळे त्याला अजिबात संशय आला नाही. परंतु अफजल खानाचा मुलगा ह्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना बघितले होते व अफजल खानाच्या चकमकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर अफजल खानाच्या तलवारीचे वार झाल्याचे त्याला माहीत होते व त्याच गोष्टीमुळे शिवाकाशीत पकडला गेला. नंतर शिवाकाशीतची सिद्धी जोहर यानं हत्या केली. सिद्धी जोहर यानं आपले सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे लावले. काही सैनिक विशाळ गडावर ठेवले. पावन खिंड जवळ असताना सिद्धी जोहर याचे सैनिक खूप जवळ आल्यामुळं बाजी प्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले व म्हटले की तुम्ही विशाळ गडावर पोहोचल्यावर तोफांचे 3 बार द्या, तोपर्यंत आम्ही या खिंडीत गनीम रोखून ठेवतो. बाजी प्रभू देशपांडे व त्यांच्या सोबतचे बांदल मावळे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले व जोपर्यंत विशाल गडावरून तोफांचे 3 बार ऐकू आले नाही तोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे लढत राहिले. आजही पन्हाळ गडाच्या मातीत सुगंध आहे सांडलेल्या रक्ताचा. जिथल्या हवेत आजही जोर आहे त्या काळच्या मावळ्यांच्या हिमतीचा आणि तिथल्या अवशेषांमधून आजही साद ऐकू येते. जोवर तोफ होत नाही तोवर हा बाजी पडणार नाही.